హరి జయ గోపీ జన వల్లభ త్రివరధారీ యశోదానందన బ్రజ జన రంజన యశోదానంద యమునా తీరావన చారి యమునా తీరావన చారి జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ మాధవ జబిహారీ జయ రాధా మాధవ జబిహారీ మాధవ జబిహారీ హరే కృష్ణ 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 హరే రామ 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 హరే కృష్ణ 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 హరే రామ 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 హరే కృష్ణ 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 హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ 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 హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే కృష్ణ కృష్ణ హరే హరే రామ 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 హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే 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 రామ 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 హరే జయ రాధా వృందావన చంద్ర రాధా వృందావన చంద్ర రాధే జయ జగన్నాథ జగన్నాథ బలదేవ జయ సుభద్రా జగన్నాథ బలదేవ జయ సుభద్రా జయ గౌరనితాయ 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 జయ గౌరనితాయ జయ జయ ప్రభుపాద 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 జయ జయ ప్రభుపాద జయ జయ గురుదేవ 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 జయ గురుదేవ
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोदर्शत हिज डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। इस्कॉन फाउंडर आचार्य बीबीटी फाउंडर आचार्य श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोदर्शत हिज डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती महाराज श्रील प्रभुपाद की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। व्रजभूमि वृंदावन धाम की जय। नवद्वीप मायापुर धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय। पंढरपुर धाम की जय। गंगा माई यमुना माई की जय। भक्ति देवी तुलसी महारानी की जय। प्रोपा ट्रांसेंडल बुक डिस्ट्रीब्यूशन की जय। हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। गौरांग की जय। तर आज आपण भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायामधल्या श्लोक संख्या 62 आणि 63 यावर चर्चा करणार आहोत। तर आपण आधी भगवंतांना आवाहन करू, तर तुम्ही कृपया माझ्या मागे म्हणावं। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। तर आता आपण आता हे श्लोक म्हणून तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा माझ्याबरोबर। सोपं आहे, फार अवघड नाही आहे। ते दिसायला थोडंसं अवघड दिसतं संस्कृत, पण सोपं आहे। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भी जायते। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भी जायते। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते। याच्या पुढचा जो श्लोक आहे तो पण आपण म्हणूत। क्रोधात् भवति सम्मोह संमोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। तर हे जे श्लोक आहे जे आपण आज चर्चा करणार आहोत भगवद्गीतेवर, तर हे श्लोक जे आहेत ते दुसऱ्या अध्यायातले आहेत। तर दुसरा अध्याय जो आहे भगवद्गीतेतला त्याला गीतासार म्हटलं जातं किंवा सांख्य योग म्हटलं जातं। तर हे या दुसऱ्या अध्यायाबद्दल चर्चा करण्याच्या आधी आपण याची पार्श्वभूमी आधी काय काय झालेलं आहे भगवद्गीतेत आतापर्यंत याचं एका संक्षिप्त रूपात आपण थोडंसं समजून घेऊत। तर पहिला जो अध्याय आहे त्याचे दोन भाग आहेत, तर त्याला सैन्य निरीक्षण योग म्हणतात पहिला भाग पहिल्या अध्यायातला। आणि जो दुसरा भाग आहे त्यात अर्जुनाचे युद्ध न करण्याचे चार कारणं अर्जुनाने सांगितलेत। आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरा जो चॅप्टर आहे त्याच्यात पहिलं पाचवं कारण दिलेलं आहे पहिल्या भागामध्ये, आणि त्याच्यानंतर अर्जुन शरणागती घेतात भगवंतांची। तर म्हणजे चार कारणं सांगितलेले आहेत सगळ्यात आधी पहिल्या अध्यायामध्ये, ते असे आहेत। तर पहिल्यांदा अर्जुन म्हणतात की हे जे सगळे युद्ध करण्यासाठी माझे सखी संबंधी मित्र आलेले आहेत तर त्यांच्याबद्दल मला अनुकंपा आहे, त्यामुळे माझी युद्ध करण्याची इच्छा नाही आहे. तर ते पहिलं कारण सांगतात. दुसरं कारण सांगतात की इथे जे सगळे आलेले आहेत लोक ते माझे संबंधी आहेत आणि हे जर युद्धामध्ये मारले गेले तर मी यांच्याबद्दल हे जे राज्य मला मिळेल त्याचा मी सुख कसं घेईल, मी त्याचा उपभोग कसा करेल, तर त्यामुळे हे युद्ध करण्यात काही अर्थ नाही आहे, असं दुसरं कारण सांगतात. तिसरं कारण सांगतात की पाप भय आहे, की इथे माझे सगळे गुरु आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझे मित्र आहेत, संबंधी आहेत, तर मी यांचा जेव्हा वध करेल तर त्यामुळे मला पाप लागेल. हे महान लोक पण आहेत इथे, तर त्यांचा जेव्हा वध होईल तर त्यामुळे मला पाप लागेल. तर असं युद्ध करून काय फायदा की याच्यामुळे आपल्याला पाप लागणार आहे, असं तिसरं कारण सांगतात. आणि चौथं कारण सांगतात की इथे युद्धामध्ये इतके सगळे सैन्य आले, इतके सगळे लोक जमलेले आहेत युद्ध करण्यासाठी, आणि जेव्हा इथे एवढा मोठा संहार होणार आहे, एवढे सगळे लोक मारला जाणार आहेत, तर त्यामुळे कुलक्षय म्हणजे कुळाचा जो असेल तो पूर्ण विनाश होऊन जाईल. आणि मग त्याची भरपूर चर्चा आहे पहिल्या अध्यायामध्ये की कसा कुलक्षय होईल, कसा कुळाचा विनाश होईल, ते सगळं सांगितलेलं आहे अर्जुनांनी. आणि मग दुसऱ्या अध्यायात जेव्हा येतात ते म्हणतात की मी आता विभ्रमित झालेलो आहे आणि मला समजत नाही आता की मी युद्ध करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, असं ते पाचवं कारण सांगतात. आणि त्यानंतर श्रीकृष्णांना शरण जातात आणि म्हणतात की मी आता तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही आता मला यापुढे सांगावं की युद्ध करणं योग्य आहे का अयोग्य आहे, मी पूर्णप्रमाणे भ्रमित झालेलो आहे, मला काही समजत नाही आहे, अशी पाच कारण अर्जुन देतात. आणि त्यानंतर मग भगवंत भगवद्गीता त्यांचा उपदेश सांगायला सुरुवात करतात, जेव्हा अर्जुन स्वतःला त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. तर मग पहिल्यांदा भगवंत सांगतात दुसऱ्या अध्यायात की सांख्ययोग सांगतात. सांख्ययोग म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्यामधील भेद सांगतात. तर तो पहिला एक टप्पा झाला दुसऱ्या अध्यायातला. दुसऱ्या भागात सांगतात की कर्मकांडाच्या स्थितीवर पण, कर्मकांडाची जरी स्थिती तुम्ही बघितली अर्जुन, तरी पण त्या दृष्टीने पण तुमचं युद्ध करणं योग्यच आहे, तर तुम्ही कर्मकांडाच्या स्थितीवर पण तुम्ही युद्ध कराच, असं दुसरं कारण सांगतात. आणि तिसरं सांगतात की निष्काम कर्मयोग सांगतात की तुम्ही फळाचं चिंता न करता तुम्ही तुमचं कर्म करा, असं सांगतात. तर मग इथपर्यंत आपण हे पार्श्वभूमी आहे या श्लोकापर्यंतची, पहिला अध्याय आणि आतापर्यंत दुसरा अध्याय. आणि मग 2.54 दुसरा अध्याय 54वा श्लोक, याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतात भगवंतांना की स्थितप्रज्ञाचे काय लक्षणं आहेत, की जे स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, तर स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे काय, की जो व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत विचलित होत नाही आणि आपलं जे ध्येय आहे त्यापासून तो दूर जात नाही, असा जो व्यक्ती आहे तो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे. तर आता आपण हे जे या श्लोकापर्यंत जे पूर्ण एक जो प्रवाह आहे त्याचं आपण फक्त भाषांतर वाचूत भगवद्गीतेतनं. तर 54वा श्लोक ते 63वा श्लोक याच्यापर्यंत आपण भाषांतर वाचू, ज्याच्यामुळे आपल्याला हा पूर्ण प्रवाह कळेल आणि याच्यावर आपल्याला चांगलं समजता येईल. तर मी आता वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि मी त्यात थोडंसं सांगतो पण प्रत्येक श्लोकाबद्दल. तर अर्जुन म्हणतात, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्त झाली आहे, ते स्थितप्रज्ञ व्यक्तीबद्दल बोलतात, त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो कसा आणि कसा बसतो आणि कसा चालतो. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. तर म्हणजे मानसिक तर्कवितर्कामुळे ज्या पण इंद्रिय तृप्तीच्या भावना असता येतात तर तो स्थितप्रज्ञ व्यक्ती त्याच्यामुळे विचलित नाही होत आणि तो केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट असतो. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तर मग हे जे स्थितप्रज्ञ व्यक्ती आहेत ते आसक्ती भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झालेले असतात. तर त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट विचलित नाही करत. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. तर जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो शुभ आणि अशुभ या गोष्टींबद्दल विचार नाही करत आणि त्याच्यामुळे तो विचलित पण नाही होत. शुभ झालं अशुभ झालं तरी त्याची तो निंदा पण नाही करत आणि स्तुती पण नाही करत. तर असं भगवंत स्थितप्रज्ञ व्यक्तीचे गुणधर्म सांगतात. आणि मग पुढे सांगतात की जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो कसा वागतो आणि तो त्याचे इंद्रियाचा संयम कसा करतो. मग त्यासाठी पुढचे उदाहरण देतात कासवाचं. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तर मग काय करतो, जेव्हा पण कुठल्या इंद्रिय विषयांबद्दल त्याचा काही संबंध येतो तेव्हा तो ते इंद्रिय मध्ये ओढून घेतो. तर कासव काय करतो, काही पण संकट दिसलं की आपले अवयव आहे ते आपल्या कवचात ओढून घेते. त्याचप्रमाणे जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो काय करतो, कुठलं पण इंद्रिय विषय आलं त्याच्या इंद्रियांजवळ की इंद्रियांना ओढून घेतो, त्यांचा त्याच्याशी संबंध येऊ देत नाही. आणि मग पुढे सांगतात की ही जी स्थिती आहे ही नेहमी आत्मसात करणं खूप अवघड आहे. तर ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दल गोडे राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. तर मग स्थितप्रज्ञ कसं बनायचं, म्हणतात की फक्त इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना दूर केल्याने होणार नाही आहे, कारण इंद्रियांना इंद्रिय विषयांची गोडी अजून पण आहे. तर जोपर्यंत त्या इंद्रियांना उच्च स्तर गोडी लागणार नाही, उच्च गोष्टीची गोडी लागणार नाही, तोपर्यंत तो व्यवस्थित इंद्रिय संयम करूच शकणार नाही असं सांगतात भगवंत. आणि मग इंद्रिय किती प्रबळ आहे ते सांगतात पुढे, इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्चृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. तर इंद्रिय विषय दिसले इंद्रियांना की आधी मनावर परिणाम होतो आणि मग ते इंद्रिय विषय जे आहेत ते मनाला ओढून घेऊन जातात आणि त्या व्यक्तीला अगदी बळजबरीने इंद्रिय विषय भोगायला लावतात ते इंद्रिय. अशी परिस्थिती होते. आणि मग आता पुढे सांगतात की कसं करायचं, इंद्रिय संयम खरा कसा करायचा, कसा तो आपण नेहमी करू शकतो हे सांगतात. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढ स्थिर करतो, म्हणजे दोन गोष्टी करायच्यात, काय करायच्यात, इंद्रिय संयम पण करायचंय आणि भगवंतांमध्ये आपली भावना स्थिर करायची. तर या दोन गोष्टी केल्या तरच तो व्यक्ती स्थिर बुद्धीचा होऊ शकेल, तरच तो खरा स्थितप्रज्ञ होऊ शकेल असं भगवंत सांगतात. तर मग सांगतात की स्थितप्रज्ञ कोण आहे, आपण जे पहिल्या दोन तीन श्लोकांमध्ये बघितलं, त्याच्यानंतर स्थितप्रज्ञ जो व्यक्ती आहे तो आपल्या इंद्रियाचं नियंत्रण कसं करतो, त्यानंतर सांगतात की इंद्रियाचं नियंत्रण किती अवघड आहे आणि इंद्रियाचं नियंत्रण करण्याची योग्य पद्धती काय आहे, हे सगळं भगवंतांनी या मागच्या काही श्लोकांमध्ये सांगितलं, आपण जी आता चर्चा केली ती. आणि आता जे आपण आजच्या श्लोकांवर येतो 62 आणि 63 श्लोकावर, त्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की किती म्हणजे आपण जर काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं आणि इंद्रिय विषय जे आहेत ते मनाला कसे दूर घेऊन जाऊ शकतात याच्याबद्दल भगवंत सांगतात या 62 आणि 63 श्लोकांमध्ये. तर याला फेल्युअर फॉर्म्युला म्हणता येईल, म्हणजे आतापर्यंत भगवंतांनी सक्सेस फॉर्म्युला सांगितला की यशस्वी कसं व्हायचं, आणि आता हा जो आहे हे 62 आणि 63 श्लोक, काळजी नाही घेतली तर अयशस्वी कसं होऊ शकतं कुठला पण योगी, कुठला पण व्यक्ती, जे आपण तप घेतला आहे, जे पण आपण चांगल्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत त्याच्यापासनं कसं अयशस्वी होऊ शकतो ते या दोन श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर जसं आपण बघतो की कुठले पण जेव्हा डॉक्टर जे असतात तेव्हा कुठले पण काही समजा रोग चालू असतात, समजा आता पुण्यात आपल्याला माहिती आहे डेंग्यूची साथ चालू आहे, डेंग्यू खूप लोकांना होतोय, तर मग काय म्हणतात डॉक्टर की तुम्ही काळजी घ्या, डासांपासून दूर राहा, डास येऊन चावला नाही पाहिजे, तुम्ही काळजी घ्या, मॉस्किटो रिपेलंट लावा, किंवा उदबत्ती जाळा घरात अशी काळजी घ्यायला सांगतात. आणि म्हणतात की याच्या हा जर डास चावला तर काय होणार, तुम्हाला डेंग्यू होऊ शकतो. आणि डेंग्यू जो आहे खूप त्रासदायक रोग आहे, खूप अंग दुखतं, ताप येतो, पटकन बराने होत. तर मग आणि म्हणजे अनफॉर्च्युनेटली समजा डेंग्यू झालाच तर मग पुढे काय सांगतात की तुम्ही अजून काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आणि जर तुम्ही काळजी घेतली नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे पण सांगतात. तर त्याचप्रमाणे भगवंत हे जे दोन श्लोक आहे यांच्यामध्ये सांगतात की आपण जर काळजी घेतली नाही, आपण जर आपल्या मनावर व्यवस्थित नियंत्रण केलं नाही तर काय होऊ शकतं. आणि मग त्याची ती शृंखला सांगतात की मनावर नियंत्रण जाण्याची स्थिती कोणती असते, तर ती कुठून सुरुवात होते ती या दोन श्लोकांमध्ये सांगतात. तर आधी काय म्हणतात, ध्यायतो. ध्यायतो म्हणजे काय, की त्याच्यावर आपलं मन केंद्रित करतो. कुठली पण विषय वस्तू दिसली आणि एखाद्या व्यक्तीने त्या गोष्टीवर मन केंद्रित केलं तर मग काय होतं, संग. त्यात सांगतात ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेशोप जायते, म्हणजे जेव्हा कुठल्याही विषय वस्तूवर आपण ध्यान केंद्रित करतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल रुची वाढायला लागते आणि मग त्याच्याबद्दल आसक्ती येते. त्याला म्हणतात संग, संगस्तेशोप जायते. मग म्हणतात संगात संजायते काम. मग जेव्हा संग होत, जेव्हा आसक्ती होते, त्या आसक्तीनंतर काय येतं, काम. काम म्हणजे ती जी विषय वस्तू आहे तिचा उपभोग करण्याची इच्छा, ती वासना निर्माण होते आणि खूप दृढ वासना तयार होते की मला ही गोष्ट पाहिजेच आहे असं व्यक्ती म्हणायला लागतो. आणि त्यानंतर काय होतं, संगात संजायतो कामा, कामात क्रोधो भी जायते. मग जेव्हा खूप वासना प्रबळ होते तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की या गोष्टीशिवाय मी राहूच नाही शकत आणि या गोष्टींच्या आणि माझ्यामध्ये जो कोणी पण येईल तो योग्य नाही आहे, तो वाईट आहे. आणि मग त्याच्याबद्दल क्रोध निर्माण होतो, मला ही गोष्ट पाहिजेच आहे आणि मला कोण थांबू शकते या गोष्टीपासून, अशी भावना तयार होते. त्याला म्हणतात क्रोध. मग जेव्हा क्रोध येतो, क्रोधात भवती संमोह. मग जेव्हा संमोह होतो, क्रोधानंतर संमोह होतो. मग संमोह होतो म्हणजे काय होतं, पूर्णपणे तो जो व्यक्ती आहे त्याच्या त्या इंद्रिय विषयांच्या शरण झालेला असतो. आणि त्याच्यानंतर संमोहात स्मृतिविभ्रम. स्मृतिविभ्रम म्हणजे काय, आता आपल्या स्मृतीमध्ये आपल्याला माहिती असतं, आपल्याला जे संस्कार झालेले त्याच्यावरनं, की योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. तर जेव्हा स्मृतिविभ्रम होतो तेव्हा ते जे योग्य आणि अयोग्य याच्याबद्दलचं अंतर तो माणूस विसरून जातो, त्याला कळत नाही योग्य काय आणि अयोग्य काय. आणि स्मृती विभ्रानंतर बुद्धिनाश. बुद्धिनाश म्हणजे काय, की जी योग्य अयोग्य गोष्ट आहे तीच आपल्याला योग्य वाटायला लागते, त्याला म्हणतात बुद्धिनाश. आणि मग त्यानंतर प्रणश्यती, मग त्यानंतर पतन होते त्या व्यक्तीचं. तर हे जे सगळं सांगितलेलं आहे हे एका योगी जो आहे त्याचं पतन कसं होतं याच्याबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण आता हे आपण बघतो की हे जे आपले जे चक्र बघितलं आपण, तर हे सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अगदी लागणार आहे, कामी पडणार आहे. तर आज पण आपण बघतो की हे जे पूर्ण आधुनिक अर्थव्यवस्था आहे ही कशावर चाललेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघाल, व्यवस्थित विश्लेषण कराल तर तुम्हाला समजेल की जाहिरातींवर खूप चालली आहे आधुनिक अर्थव्यवस्था. तर नेहमी आपल्याकडे जाहिराती चालू असतात, तुम्ही हे घ्या त्याच्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, या व्यक्तीने हे लावलं, हे पावडर लावलं किंवा ही क्रीम लावली आणि त्यामुळे तो गोरा दिसायला लागला आणि मग तो खूप यशस्वी झाला, आणि मग तुम्ही हे कुठलं तरी ड्रिंक प्या त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे खूप चांगले मित्र बनतील. आणि मग अशा बऱ्याचशा या जाहिरातांमधले काइंड ऑफ स्लोगन असतात की डर के आगे जीत है, आणि मग जीवन जीवन के साथ भी जीवन के बाद भी, आणि अमक अमक इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी, अशा भरपूर जाहिराती कंटिन्युअस नेहमी नेहमी चालू असतात. आपल्या मनावर नेहमी नेहमी बिंबवलं जातं की तुम्ही ही गोष्ट घ्या तुम्ही सुखी व्हाल, तुम्ही ही गोष्ट घ्या तुम्ही यशस्वी व्हाल, तुमचे संबंध खूप चांगले होतील. पण असं आहे का, असं काही नाही आहे, हे फक्त बिंबवलं जातं. आणि होतं काय, आपण त्या गोष्टींवर विचार करायला लागतो. तर भगवंतांनी जे जे सांगितलं, जे चक्र सांगितलं आता आपण जे बघितलं, तर तेच चक्र आपल्या मनात सुरू होतं. की आपण त्या गोष्टींवर विचार करायला लागतो. मग काय होतं, त्या गोष्टींवर विचार केल्याबद्दल केल्यानंतर आपल्याला वाटतं अरे खरंच त्या गोष्टीची गरज आहे मला आयुष्यात, आणि मग आपण ती गोष्ट घेतो. असं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. तर एक हिटलरचे एक खूप जवळचे त्यांचे सहकारी होते, तर त्यांनी त्यांची जी पद्धत होती ती त्यांना काय करायचं होतं की जे सगळे पूर्ण जर्मनीला त्यांना ज्यूंच्या विरुद्ध उठाव करवायचा होता, असा त्यांना अशी त्यांची म्हणजे काइंड ऑफ स्ट्रॅटेजी होती. तर त्यांनी काय केलं, कुठला म्हणजे त्यांनी जाहिरात केली. तर कशी केली जाहिरात, तर ते सांगायचे इफ यू टेल समथिंग रिपीटेडली लाऊड इनफ लॉंग इनफ अँड बोल्ड इनफ, म्हणजे तुम्ही मोठ्याने सांगा, पुन्हा पुन्हा सांगा, खूप वेळ सांगा आणि पूर्ण आत्मविश्वासाने सांगा, तर त्यावेळेस काय होणार, जी जे असत्य आहे ते पण सत्य भासू लागतं, अशी परिस्थिती होऊन जाते. तर तेच आता जाहिरात आपल्या जे जाहिरात करतात ते तेच करतात की कुठली पण गोष्ट पुन्हा पुन्हा सातत्याने आपल्याला सांगत राहतात आणि मग आपण त्याच्या आहारी पडतो. आणि आपण जर याच्याबद्दल थोडासा विचार केला तर आपण आपल्या सगळ्यांच्या जीवनात तो आपण बघू शकतो की ज्या मूलभूत गरजा आहेत, आपण ज्या म्हणतो मूलभूत गरजा, रोटी कपडा मकान, त्याच्यावरचा जो आपला खर्च असतो तो खूप कमी असतो. तुम्ही जर त्याचं पर्सेंटेज बघाल आपल्या मासिक खर्चातलं तर खूप कमी असतं पर्सेंटेज. आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ज्या फार आवश्यक नसतात त्यांच्यावर आपले बरेच खर्च होत असतात. तर कुठल्या पण आध्यात्मिक जे जीवन आहे तर त्यामध्ये हे फार महत्वाचं आहे की आपण या हे जे एक तत्व आहे की साधी राहणी आणि उच्च विचार याच्याशी हे आपण पाळलं पाहिजे. पण काय होतं की हे जे जाहिरातींमुळे आपल्या मनावर जे प्रभाव होतात तर त्यामुळे आपण ते व्यवस्थित आचरण करू नाही शकत. तर आपण म्हणतो की आपल्याकडे लोकशाही आहे, आपल्या देशात लोकशाही आहे, पण लोकशाहीत काय होतं की जे धनाढ्य व्यक्ती आहेत त्या धनाढ्य व्यक्तींकडे सगळी शक्ती पॉवर आणि सगळी संपत्ती एकत्रित झालेली असते. आणि मग हे जे धनाढ्य व्यक्ती असतात ते काय करतात, त्यांच्या शक्ती आणि संपत्तीचा वापर जे सामान्य लोक आहेत त्यांची आवड निवड दुसरीकडे नेण्यासाठी त्याचा वापर करतात. तर जसं आपण बघतो की जसं जाहिरातींमध्ये केलं जातं तर अमाप पैसा खर्च होतो त्या जाहिरातींमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, जे सामान्य व्यक्ती आहे त्यांची जी आवड निवड आहे ती दुसरीकडे वळवली जाते. पण आपण हे समजलं पाहिजे की ही जी आवड निवड आहे किंवा ह्या ज्या जाहिराती आहेत आपण त्या फारशा आपण त्यांना टाळू नाही शकत, त्या कुठे ना कुठे आपल्या समोर येणारच. तर आपण जेव्हा पण जाहिरात बघतो तेव्हा आपण खरंच विचारलं पाहिजे की ही खरंच मला गरज आहे का या गोष्टीची, आणि हे जे श्लोक आहेत भगवद्गीतेतले आजचे आपण जे बोललो ते आपण आठवले पाहिजेत की यामुळे माझं असं असं होणार आहे, माझ्या गरज नसताना पण या गोष्टी मी घेतल्या जाणार आहे कारण या जाहिराती माझ्या मनावर प्रभाव करतात अशा प्रकारे. तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या काय म्हणतात की तुम्ही ज्या वस्तू जर घेतल्या तर तुम्हाला खूप आनंद मिळेल, पण आपण आपल्या वास्तविक जीवनामध्ये बघतो की खरंच आनंद मिळतो का, कदाचित मिळत पण असेल. जेव्हा तुम्ही कुठली पण नवीन गोष्ट घेतात तेव्हा तो आनंद जो असतो काही काळासाठी राहतो. ते मराठीमध्ये म्हणतात नव्याचे नऊ दिवस म्हणतात, म्हणजे कुठली पण एक गोष्ट घेतली, एखाद्या नवीन मोबाईल घेतला, एखादी नवीन कुणी मोठ्या माणसानी कार घेतली किंवा नवीन कपडे घेतले, तर त्याची नवीन नाविन्य किती दिवस राहतं, त्याचा जो नाविन्याचा आनंद असतो तो किती दिवस राहतो, नऊ दिवस. त्याच्यानंतर तिचा काही आनंद राहत नाही. तर मग असाच एक भगवद्गीतेनी खूप सुंदर श्लोक सांगितलेला आहे भगवद्गीतेत 5व्या अध्यायात 22वा श्लोक आहे की ते सांगतात की येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. भगवंत सांगतात की जे भौतिक सुख आहे त्याची सुरुवात आहे आणि अंत आहे. म्हणजे आपण कुठली नवीन गोष्ट घेतो त्याची सुरुवात होते आपल्या आनंदाची आणि काही दिवसानंतर त्याचा अंत होऊन जातो, त्या सुखाचा अंत होऊन जातो काही दिवसांमध्येच. आणि ते जे सुख आहे ते बऱ्याचदा दुःखामध्ये म्हणजे दुःखामध्ये परिवर्तित होऊन जातं, दुःखामध्ये त्याचा अंत होऊन जातो. जसं तुम्ही एखादी कार घेतली आणि आपण बघतो आता पुण्यामध्ये एवढं सगळं ट्रॅफिक आहे, एवढी रहदारी आहे, आणि एखादा व्यक्ती नवीन कार घेऊन चालला आहे तर काय होतं, एखादा दुसरी गाडी येते आणि त्या कारला मग टक्कर लागून जाते, आणि ज्याची नवीन कार असते त्याला खूप दुःख होतं, भयंकर दुःख होतं की माझी एवढी नवीन कार आहे आणि त्याला टक्कर लागली आणि मग त्यांचे भांडणं होतात. मग असं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बघू शकतो की समजा आपण गुलाबजामून खायला सुरुवात केली, आपण पहिला गुलाबजामून खातो खूप छान लागतो, दुसरा गुलाबजामून खातो तो पण सुंदर लागतो, पण आधीच्या पहिल्या गुलाबजामूनच्या वेळेस जेवढा आनंद आला होता तेवढा आनंद नाही येत. मग तिसरा खातो, मग चौथा खातो आणि मग त्यानंतर म्हणायला लागतो की नको मला नकोय आता. पण एखादा व्यक्ती नेहमी नेहमी खूपदा जर बरेच वर्ष वगैरे गुलाबजामून खात असेल तर त्याला काय होतं, त्याला शेवटी मग मधुमेह होऊन जातो, डायबिटीज होऊन जातो. मग अशा प्रकारे जे भौतिक सुख असतं ते खूप लिमिटेड असतं, छोटंसं असतं, आणि त्याच्यामागे जे कष्ट लागतात ते खूप जास्त असतात. तर तुकाराम महाराज खूप सुंदर सांगतात की सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. तर सांगतात की जे भौतिक सुखापासून जो आनंद मिळतोय तो अगदी जवा एवढा असतो, अगदी छोटासा, आणि जे दुःख मिळतंय ते खूप जास्त मिळतं. आणि ते सुख मिळवण्यासाठी, भौतिक सुख जे जवा एवढं आहे ते मिळवण्यासाठी पण जेवढे परिश्रम करावे लागतात ते पण भयंकर असतात. तर त्यामुळे मला या भौतिक सुखांच्या मागे पळायचं नाही असं तुकाराम महाराज सांगतात. तर हे आजकालच्या जे आपलं युग आहे त्यातले हे काही मी उदाहरणं सांगितले. तर त्याचप्रकारे आपल्या शास्त्रांमध्ये पण असे बरेचसे सुंदर उदाहरणं आहेत की जाहिरातींमुळे काय काय होऊ शकतं. तर जसं आपल्याला माहिती आहे रावण जो होता तेव्हा त्याने सीतेला पाहिलं नव्हतं, पण काय झालं होतं, आधी शूर्पणखा गेली होती, शूर्पणखा रामांमुळे आकृष्ट झाली होती, रामांबरोबर त्यांना भोग करायचा होता, त्यामुळे त्या रामांकडे गेल्या आणि रामांना म्हणाले की मला तुमच्याशी लग्न करायचं वगैरे म्हणून, आणि मग त्यांनी सांगितलं की मी नाही करू शकत, तुम्ही लक्ष्मणाकडे जा, आणि मग लक्ष्मण पण नाही म्हणतात, आणि शेवटी मग त्यांना त्या शूर्पणखेला कळतं की हे राम मला नाही म्हणतात कारण सीता यांची पत्नी आहे, आणि मग त्या सीतेवर आक्रमण करायचा प्रयत्न करते, आणि मग तेव्हा लक्ष्मण त्यांचं नाक कापतात. तेव्हा शूर्पणखा वापस जाते रावणकडे आणि रावणला सांगते की हे लोक आलेले आहेत अरण्यामध्ये जंगलामध्ये, त्यांचं नाव राम आणि लक्ष्मण आहे, आणि जी रामाची जी पत्नी आहे सीता ती फारच सुंदर आहे, आणि जे राम आहे त्यांची मुळीच लायकिणी आहे त्या सीतेबरोबर राहण्याची, आणि ती सीता एवढी सुंदर आहे आणि त्यांच्यासाठी योग्य जे वर आहे ते तुम्हीच आहेत, आणि तुम्हीच त्यांच्याशी लग्न केलं पाहिजे किंवा त्या तुमच्याबरोबर असल्या पाहिजे असं त्या एका प्रकारे जाहिरात केली शूर्पणखेने रावणाकडे सीता मातेच्या सौंदर्याची, आणि त्यामुळे मोहित होऊन रावण गेला आणि सीतेचं अपहरण केलं. तर असं तो पण याच ही जी आपण जी क्रिया बघितली किंवा जी शृंखला बघितली तो याच शृंखलेतनं केला. तर हे वाईट उदाहरण झालं. आणि कधी कधी काय होतं की जे चांगले व्यक्ती आहेत ते पण खूप प्रयत्न करतात पण तरी पण त्यांचे मन असे त्या विषय सुखांकडे वळवले जातात. तसं विश्वामित्र मुनी आहेत जे खूप महान ऋषी होऊन गेले आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी आधी जेव्हा मी त्यांची कथा सांगतो थोडीशी संक्षिप्त रूपामध्ये आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा त्याच्यावर मग आपण बोलू. तर मग पहिल्यांदा जेव्हा ते जंगलात अरण्यात ते जेव्हा शिकार करायला गेले होते तेव्हा जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले आणि मग तिकडे वशिष्ठांकडे कामधेनू होती आणि मग त्या कामधेनूने त्या सगळे जे सैन्य होतं आणि ते विश्वामित्र जे होते जेव्हा ते राजा होते तेव्हा त्यांना सगळ्या सैन्यांना आणि राजांना खूप छान प्रसाद म्हणजे खायला प्यायला भोजन वगैरे सगळं करून दिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की एवढं कशामुळे झालं आणि त्यांना कळालं की हे कामधेनूमुळे झालं आणि त्यांना खूप इच्छा झाली की मला ही कामधेनू माझ्यासाठी हवी जेणेकरून मी यज्ञ करू शकेल आणि मला त्यामुळे मला खूप सारी शक्ती मिळू शकेल असा त्यांचा उद्देश होता. पण जी कामधेनू होती ती वशिष्ठ ऋषींच्या कुटुंबाचाच भाग होती आणि त्यामुळे वशिष्ठ ऋषींनी त्यांना म्हणाले की मी तुम्हाला कामधेनू नाही देऊ शकत, माझी पण इच्छा नाही आणि कामधेनू गायची पण इच्छा नाही की माझ्यापासून दूर जावं. तर तेव्हा मग जे विश्वामित्र जेव्हा राजा होते तेव्हा ते गेले आणि त्यांनी खूप तपस्या केली आणि त्यांनी भरपूर शिवजींकडनं भरपूर शस्त्रास्त्र मागून घेतले आणि त्यांनी वशिष्ठांच्या आश्रमावर आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यावर वशिष्ठांनी त्यांच्या ब्रह्मतेजाने ते सगळं आक्रमण परतून लावलं. पण ते पुन्हा गेले आणि पुन्हा त्यांनी तपस्या सुरू केली. आणि त्यांना कळालं की वशिष्ठांकडे एवढी शक्ती याच्यामुळे आहे कारण ते ब्रह्मर्षी आहेत आणि मी पण ब्रह्मर्षी, मला पण ब्रह्मर्षी म्हणायचं असं त्यांनी ठरवलं विश्वामित्रांनी. आणि त्यानंतर काय झालं, एक त्रिशंकू नावाचे राजा होते, ते त्रिशंकू नावाचे राजा होते, त्यांना याच देहामध्ये स्वर्गात जायचं होतं. तर स्वर्गात जायची पद्धत काय, की तुम्ही चांगले कामं करा, तुम्ही यज्ञ करा, तुम्ही चांगले कामं करा, पुण्य मिळवा आणि त्याच्यामुळे तुम्ही हा देह सोडल्यावर स्वर्गात जाऊ शकता. पण त्यांना याच देहामध्ये स्वर्गात जायचं होतं. मग तशी विनंती घेऊन ते अशी वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठ म्हणाले की हे शक्य नाही आहे, तुम्ही या देहामध्ये स्वर्गात नाही जाऊ शकत, तर तुम्हाला चांगले कामं करावं लागतील, पुण्य करावं लागतील, त्यामुळे तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल. पण तरी पण ते हट्टाला पेटलेले, ते मग ते गेले विश्वामित्रांकडे आणि मग ते विश्वामित्रांना म्हणाले की मी वशिष्ठांकडे गेलो होतो अशी अशी विनंती घेऊन, पण वशिष्ठांनी मला ती अमान्य केली आहे, आता तुम्ही मला स्वर्गात पाठवायची काहीतरी व्यवस्था करा. आणि मग त्यानंतर जे विश्वामित्र होते त्यांनी त्यांच्या तपोबलावर त्यांचा प्रयत्न केला त्या त्रिशंकूंना स्वर्गात पाठवायचा, पण तो असफल झाला आणि मग ते मध्येच अडकले. आणि तिसऱ्यांदा मग पुन्हा हे झाल्यावर, त्यांचं पूर्ण तपोबल गेल्यावर, त्यांनी पुन्हा त्यांची तपश्चर्या सुरू केली. आणि ती तपश्चर्या करत असताना काय झालं, इंद्राला वाटलं की हे जे विश्वामित्र आहेत यांना माझी इंद्राची जागा पाहिजे आणि त्यामुळे हे तपश्चर्या करतायत, आणि त्यामुळे त्यांनी मेनकेला पाठवलं त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी. आता जेव्हा मेनका गेली तेव्हा विश्वामित्र तपश्चर्या करत होते, त्यांचे डोळे बंद होते, पण मेनकेचे त्यांचे जे घुंगरू होते पायातले त्यांचा त्यांनी आवाज केला मेनकेने, आणि ते ऐकून कदाचित विश्वामित्र यात ही जी आपण श्रृंखला आज बघितली त्याच्यातनं गेले असणार, की त्यांनी विचार करायला सुरुवात केली की कशाचा एवढा सुंदर आवाज येतोय. आणि मग त्यांनी डोळे उघडले आणि मग त्यांचे मन विचलित झालं आणि मग त्यांचं जे तप जे करत होते त्याच्यापासून त्यांचं पतन झालं आणि मग त्यांनी त्या मेनकेशी लग्न केलं आणि मग त्यांना एक पुत्री झाली शकुंतला नावाची. आणि मग काही काळानंतर त्यांना पुन्हा समजलं की माझं जे ध्येय आहे त्याच्यापासून मी विचलित झालोय, आणि मग त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. आणि त्याच्यानंतर पण ते एक दोनदा त्यांचं त्यांच्या ज्या तपश्चर्या चालू होती त्याच्यापासून त्यांचा भंग झाला. आणि शेवटी त्यांना कळालं की माझ्यासाठी एकच मार्ग आहे, जो सर्वोत्तम मार्ग आहे तो भक्तीचा आहे, आणि त्यानंतर त्यांनी भक्ती सुरू केली. आणि शेवटी त्यांनी रामांचे गुरु म्हणून त्यांचे रामांचे गुरु बनले आणि त्यांनी गुरु म्हणून रामांची सेवा केली आणि त्यांना बरेचसे शस्त्रास्त्र विद्या दिली. तर अशा प्रकारे विश्वामित्र हळूहळू या स्थितीपर्यंत पोहोचले की भक्ती केल्यानेच माझा काहीतरी उद्धार होऊ शकतो आणि मी ब्रह्मर्षी बनू शकतो. आणि त्यानंतर मग त्यांनी ते अशा पोझिशनला पोहोचले की त्यांनी त्यांचा जो क्रोध होता वशिष्ठांप्रती, जो दंभ होता, तो सगळा त्यांनी त्यागून ते त्यांनी वशिष्ठांचे चरण धुतले, असे ते ब्रह्मर्षी बनले. पण त्याच्या आधी ते बऱ्याचदा त्यांचे जे त्यांची जी परिस्थिती होती, त्यांची जी जे प्रयत्न चालू होते ब्रह्मर्षी बनायचे, त्याच्यापासून त्यांचं बऱ्याचदा पतन झालं होतं. पण जेव्हा त्यांनी भक्ती सुरू केली तेव्हाच ते काहीतरी करू शकले. अशाच प्रकारे अजून एक उदाहरण येतं, एक भरत महाराज म्हणून होते. तर जे भरत महाराज होते तर त्यांच्या नावानेच आपल्या देशाला भारत नाव पडलंय. तर जे भरत महाराज होते तर ते खूप मोठे राजा होते, पण त्यांना कळालं की हे माझ्या आयुष्याचा उद्देश राजा बनून राहणं नाही आहे, तर मला भगवंतांची प्राप्ती करायची आहे, मला भगवत धामात जायचं आहे, तर त्यामुळे मला त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवा. तर त्यांनी सगळं राज्य सोडून ते जंगलात गेले, वनात गेले आणि त्यांनी त्यांची साधना सुरू केली. आणि त्यांची साधना सुरू करत असताना एकदा काय झालं की एक वाघ एका हरणाच्या मागे लागला होता आणि ते हरणाच्या पोटात त्याचं पिल्लू होतं आणि त्या वाघाच्या डरकाळ्याने ते हरणाचं पिल्लू हरीण जे आहे ते घाबरलं आणि ते पिल्लू पडलं आणि ते हरीण काही कारणावरून मेलं. तर त्या पिल्लाला त्याची आई राहिली नाही. पण हे सगळं जे होतं हे त्या भरत महाराजांनी बघितलं आणि त्या पिल्लाप्रती त्यांची दया उत्पन्न झाली आणि त्या पिल्लाची काळजी घ्यायला लागली. पण त्या पिल्लाशी ते एवढे आसक्त झाले की त्यांची जी साधना होती, जे ते भक्ती करत होते, ते त्यांनी सगळं सोडून दिलं आणि ते नेहमी त्या पिल्लाबद्दलच विचार करत राहिले. आणि एक वेळ अशी आली की त्यांना ते पिल्लू सापडत नव्हतं, ते शोधत गेले आणि एका ठिकाणी पडले आणि त्या पिल्लाचा विचार करता करताच त्यांनी देहत्याग केला. तर अशी परिस्थिती होऊ शकते जर आपण कुठल्या पण चांगल्या किंवा वाईट उद्देशाने एखाद्या गोष्टीवर जर आपलं लक्ष सोडून एखाद्या गोष्टीवर जर जास्त विचार करत बसलो तर तसंच भरत महाराजांचं पण झालं. तर आपण बघतो की भौतिक परिस्थिती, जी भौतिक जग आहे, त्या भौतिक जगामध्ये आपल्यावर नेहमी सदा न कदा इंद्रिय विषय आपल्यावर पुन्हा पुन्हा आक्रमण करत असतात, आपल्या इंद्रियांना ओढत असतात. ही प्रत्येकाची स्थिती आहे आणि आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपले हे जे इंद्रिय विषय आहे ते आपल्या इंद्रियांना दुसरीकडे ओढून घेऊन जात नाही. आणि खरं पाहिलं तर आता आपण हे जे सगळे उदाहरणं बघितले, विश्वामित्रांचं उदाहरण बघितलं किंवा भरत महाराजांचं उदाहरण बघितलं, तर जो पण कोणी व्यक्ती जर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने जर प्रयत्न करत असेल आपल्या इंद्रियांचं संयम करण्याचा, तर तो खूप अवघड आहे. प्रभुपादांनी एक खूप सुंदर प्रोसेस सांगितलेली आहे आपल्याला की ती आहे भक्तीची प्रोसेस, भक्तीची प्रोसेस. आणि त्यात काय आहे, कृष्ण भावनामृत आपलं जे आहे त्याला जागा करणं. तर प्रभुपाद सांगतात की आधीच्या काळात काय करायचे लोक, आता कुणी करत नाहीत, पण आधीच्या काळात काय करायचे की कुणी पण कुणाला पण इंद्रिय संयम वगैरे करायचा असेल तर तेव्हा तर खूप कमी असे इंद्रिय विषय होते की जे आपल्याला विचलित करू शकत होते. आताच्या काळात तर खूप आहेत, पण आधी समजा एक 250-300 वर्षांपूर्वी पण जरी आपण बघितलं तर खूप कमी इंद्रिय विषय होते जे आपल्याला दूर घेऊन जाऊ शकत होते. ना तेव्हा मोबाईल होते, ना तेव्हा लॅपटॉप्स होते, ना TV होते, ना व्हॉट्सअप होतं, ना काही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या काही नव्हत्या. तर पण आता आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या काळात पण लोक काय करायचे की सगळं सोडून ते हिमालयात जाऊन बसायचे. त्यांचा काय उद्देश असायचा, इंद्रिय संयम करणं. आणि ते म्हणायचे की योगाचा जो योग जो आहे, योग म्हणजे भगवंतांशी आपला संबंध स्थापित करणं आणि भगवंतांची प्राप्ती करणं आणि भगवंतांच्या धामात जाणं, तर हा योगाचा उद्देश आहे. योगाचा पहिली जी स्टेप आहे, पहिली जी पायरी आहे, ती आहे की आपलं इंद्रियाचं संयमन करणं, इंद्रियांवर नियंत्रण आणणं. आणि त्यासाठी ते हिमालयात जाऊन बसायचे. पण हिमालयात जाऊन पण त्यांच्या इंद्रियांवर तेवढं संयम राहू शकत नव्हतं, कारण ते आर्टिफिशियली म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ठीक आहे, सो आर्टिफिशियली ते आपल्या इंद्रियावर संयम आणायचा प्रयत्न करत होते कृत्रिमरित्या. तर त्यामुळे काय होतं की कृत्रिमरित्या संयम आणायचा प्रयत्न केला आणि ते करत असताना थोडं जरी एखादा विषय वस्तू आपल्या इंद्रियांजवळ आली तर लगेच तो संयम त्या व्यक्तीचा सुटून जातो. पण प्रभुपादांनी इतकी सुंदर भक्तीची प्रोसेस दिलेली आहे की ज्याच्यात प्रभुपाद काय सांगतात की तुम्ही तुमचे पाय वापरा आणि तुम्ही मंदिरात या, तुम्ही तुमची गाडी वापरा आणि तुम्ही मंदिरात या. आणि मंदिरात येऊन काय करायचं, इथं सुंदर भगवंतांचे विग्रह, सुंदर विग्रह तुम्ही बघतात तर त्याच्याकडे तुम्ही बघा. त्यामुळे तुमचे जे डोळ्याचे जे विषय वस्तू आहे ते त्यामुळे तृप्त होतील, तुमचे जे डोळे आहे ते चांगल्या ठिकाणी लागतील. नंतर काय करा, तुम्ही तुमची जीभ कशासाठी वापराल, तर भगवंतांचा जो प्रसाद आहे आणि भगवंताचे जे नाम आहे ते घेण्यासाठी तुम्ही तुमचा जिभेचा वापर करा. तुम्ही भगवंतांचा प्रसाद घ्या, जप करा, संकीर्तन करा आणि याद्वारे तुमच्या जिभेचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या जिभेवर आपोआपच संतुलन येऊ शकतं, तुमच्या जिभेवर नियंत्रण येऊ शकतं. त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या कानांचा वापर इथं जे सुंदर कीर्तन चाललेले असतात त्याच्यासाठी करा, जेणेकरून तुमचे कान बाकीच्या भौतिक गोष्टींकडे आकृष्ट होणार नाहीत. आणि प्रभुपाद एवढं सांगतात की जी जीभ आहे ती आपल्या ज्या इंद्रिया आहे त्यांच्यामध्ये जीभ सध्या सगळ्यात जास्त प्रबळ आहे. आणि जिभेला जर आपण नियंत्रित करू शकलो तर आपले बाकीचे सगळे जे इंद्रिय आहेत ते आपोआपच नियंत्रित होऊन जातात. तर जीभ जी आहे ती ते एक जहाज किंवा जे विमान असतं त्याच्यात ते कंपास असतं त्याच्यासारखी आहे. त्याला कंट्रोल केलं की पूर्ण तिची मोठी जहाज किंवा मोठं विमान जे असतं ते सगळं नियंत्रित होऊन जातं. तर त्याचप्रमाणे मनुष्याच्या देहामध्ये जी जीभ आहे तिला जर कंट्रोल केलं, तिला जर नियंत्रणात ठेवलं तर पूर्ण सगळेचे सगळे जे इंद्रिय आहेत आपले ते नियंत्रणात राहू शकतात. तर तिला कसं नियंत्रणात करायचं, तर प्रभुपाद सांगतात की त्याच्यासाठी आपण केवळ भगवंतांचा प्रसाद खाल्ला पाहिजे आणि नेहमी हरे कृष्ण महामंत्र म्हटला पाहिजे. तर तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा, हरे कृष्णा
ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ 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 ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ 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 ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 हरे हरे। तर हे फक्त मंत्र या मंत्राचा उच्चार केल्यानेच आपल्या जिभेवर ऑटोमॅटिक नियंत्रण होऊन जातं आणि याच्यामुळे आपल्या मनावर पण नियंत्रण होऊन जातं। त्याच्यामुळे याला महामंत्र म्हणतात की ज्याच्यामुळे हा असा महान मंत्र आहे की ज्याच्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण येऊन जातं। तर एक अशीच कथा आहे आपल्या शास्त्रामध्ये, एक सौभरी नावाचे ऋषी होते। तर हे जे सौभरी ऋषी होते तर त्यांनी ते खूप प्रयत्न करत होते आपल्या इंद्रियांचा संयम करून, आपल्या मनावर संयम करून ध्यान करायचा। तर त्यांच्यात खूप शक्ती होती। तर त्यांनी काय केलं, ते यमुनेत गेले। यमुना तेव्हा बरीच मोठी असेल, ते तेव्हा यमुनेत गेले आणि यमुनेच्या पाण्यात जाऊन ते ध्यान करू लागले। आणि ध्यान करत असताना त्यांनी बघितलं की दोन मासे आहेत, ते आले आहेत आणि त्यांचं मिलन त्यांनी बघितलं त्या माशांचं। आणि ते बघूनच ते विचलित झाले आणि त्यांना वाटलं की आपण पण संसार करायला पाहिजे। आणि मग ते त्या स्थितीत असताना बघा, म्हणजे ते कुठे गेले होते, यमुनेत गेले होते पाण्यामध्ये, आणि तिथं पण ते विचलित झाले। कारण काय, त्यांनी ही जी आपली भक्तीची जी प्रोसेस आहे ती नव्हते फॉलो करत, ते वेगळीच म्हणजे अष्टांग योगाची किंवा ध्यानाची प्रोसेस ते फॉलो करत होते। आणि ते करत असताना त्यांनी ते बघितले मासांचं मिलन, आणि त्यामुळे ते विचलित होऊन ते आले बाहेर। आणि मग एका राजाकडे गेले, मंद तर राजा होते ते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्या पुत्रींशी विवाह करायचा आहे। आणि ते ऋषी जे होते ते इतके दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे आणि इतके वर्षांचे झाल्यामुळे थोडेसे वृद्ध झाले होते, पण त्यांचे त्यांच्या ज्या शक्ती होत्या, त्यांच्या ज्या आलेल्या शक्ती त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांचा वापर करून ते पुन्हा तरुण झाले। आणि मग त्या राजांनी सांगितलं की तुम्ही माझ्या पुत्रींकडे जा आणि ज्या पुत्रींना तुम्ही योग्य वर वाटाल ते त्या तुमच्याशी लग्न करतील। मग ते गेले आणि त्या राजांना 50 पुत्री होत्या आणि ते सौभरी मुनी इतके सुंदर दिसत होते की त्यांना बघून त्या 50 च्या 50 पुत्रींनी मान्य केलं की मला तुमच्याशी विवाह करायचा। तर त्यांनी 50 त्या पुत्रींशी विवाह केला त्या राजाच्या। आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या तपोबलाने भरपूर संपत्ती तयार केली, महाल तयार केले आणि बरेच वर्ष त्यांनी संसार केला त्या पत्नींबरोबर। पण त्याच्यानंतर त्यांना समजलं की हे जे भौतिक सुख आहे त्यात काही आनंद नाही आहे। आणि आपण जे आता थोड्या वेळापूर्वी जे तुकाराम महाराजांचं उदाहरण बघितलं, तुकाराम महाराजांचा श्लोक बघितला आणि भगवद्गीतेतला 22 श्लोक पण बघितला की भौतिक जे सुख आहे त्याचा सुरुवात आणि अंत आहे आणि शेवटी त्याला दुःखच तयार होतं, तर असंच त्यांना पण झालं। त्यांना पण वाटलं की हे जे सुख आहे याची सुरुवात आहे आणि अंत आहे। आणि त्यामुळे त्यांना कळल्यावर त्यांनी मग पुन्हा ते सगळं त्यांचा संसार सोडून वानप्रस्थाश्रम घेतला आणि पुन्हा भगवंतांच्या सेवेत लावून मग त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी परफेक्ट केलं। त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी भगवंतांच्या सेवेत लावून मग ते भगवत धामात गेले। तर हे असे सौभरी मुनी आधी त्यांनी दुसरी प्रक्रिया घेतल्यामुळे ते विचलित झाले होते। तर असं अशा परिस्थितीत पण होऊ शकतं, पण प्रभुपादांनी जी आपल्याला प्रोसेस दिलेली आहे ती इतकी सुंदर आहे की त्यामुळे आपले जे इंद्रिय आहेत ते सहजच भगवंतांच्या सेवेत लागू शकतात। तर याच्या विपरीत अजून एक उदाहरण आहे की एक खूप मोठे आचार्य होऊन गेले, त्यांचं नाव हरिदास ठाकूर होतं। तर ते चैतन्य महाप्रभूच्या काळात होते। तर जे तुम्ही कुणी पहिल्यांदा मंदिरात आला असताल किंवा तुम्हाला माहिती नसेल, तर हे जे तुम्ही आता जेव्हा दर्शन घ्याल तर सगळ्यात जे डावीकडचं जे मंदिर आहे तिथं चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू आहेत। तर ते कृष्ण आणि बलराम आहेत। तर ते कृष्ण आणि बलरामचे अवतार ते आले होते 500 वर्षांपूर्वी आणि त्यांनी हे जे संकीर्तन आंदोलन आहे सुरू केलेलं आहे। तर त्यांच्याच काळात हरिदास ठाकूर होते। तर हरिदास ठाकूर जे होते ते खरं तर एक मुस्लिम परिवारात त्यांचा जन्म झाला होता, पूर्व बंगालमध्ये, आता जे बांगलादेश आहे तिकडे। आणि त्यानंतर त्यांना जेव्हा हरिनामाचा महिमा कळाला त्याच्यानंतर त्यांनी हरिनाम सुरू केलं आणि ते रोज 192 माळा जप करायचे। 192 माळा म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त पण ते भगवंत जास्त वेळा ते भगवंतांचं नाव घ्यायचे। तर त्यांचा दिवसातला सर्वाधिक वेळ म्हणजे पूर्ण दिवसच अगदी पूर्ण हरिनामामध्येच जायचा. आणि त्यांचं त्यांच्या त्या शुद्धतेमुळे आणि त्यांच्या ते हरिनाम घेतल्यामुळे त्यांचं जे नाव आहे ते सर्वदूर पसरलं होतं, ते खूप प्रसिद्ध झाले होते. मग ते असंच हरिनामाची महिमा गात गात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात असे जात. तर मग एकदा एका ठिकाणाहून जात असताना एका ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणचे एक जे धनाढ्य जमीनदार वगैरे होते तर त्यांना ते त्यांचं जे प्रसिद्धी होती ती पाहावलीने गेली आणि त्यांना वाटलं की हे जे आहेत हरिदास ठाकूर यांचं आपण पतन घडवून आणू, यांची जी स्थिती आहे हरिराम जे करतायत त्यांना आपण थांबवून टाकूत आणि सगळ्या लोकांना सांगूत की हे जे आहेत हरिदास हे की फार मोठे संत नाही आहेत असं आपण लोकांना सांगूत. तर त्यासाठी त्यांनी एक कट केला. त्यांनी काय केलं, एक खूप सुंदर वैश्या होती त्यांच्या गावामध्ये, तर त्या वैश्याला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री हे जे हरिदास राहतात तिथे जा त्यांच्या कुटीमध्ये आणि तुम्ही त्यांना सांगा की मला तुमच्याबरोबर भूक करायचा आहे आणि तुम्ही जा आणि मग त्यांना ते जेव्हा काही करतील तुमच्याबरोबर तेव्हा आम्ही सगळ्या गावकऱ्यांना बोलून आणूत आणि मग त्यांचं पितळ उघडं पाडूत आणि मग सगळ्यांना कळेल की हा व्यक्ती कोण आहे ते, असं त्यांनी कट केला. तर जेव्हा या वैश्य जे आहे ते त्या जेव्हा गेल्या तिकडे त्या हरिदासांना हरिदासांच्या तिकडे, तर हरिदास ठाकूर मी जसं सांगितलं तुम्हाला ते रोज 192 माळा करायचे. 192 माळा म्हणजे दिवसभर चालतात, रात्री पण चालतात, रात्रभर दिवसभर चालतात, म्हणजे अगदी 22 तास वगैरे चालतात. तर आम्ही ज्या 16 माळा करतो त्याला 2 तास लागतात, तर ते 192 माळा करायचे. तर तुम्ही विचार करू शकतो ते पूर्ण दिवस त्यांच्या माळा चालायचे आणि ते त्या माळा झाल्याशिवाय एक घास पण नाही खायचे, ते बाकीचं काहीच नाही करायचे. आधी त्यांचं ते जे भगवंताचं नामस्मरण आहे ती त्यांची सगळ्यात जास्त प्रायोरिटी होती, सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट होती. तर मग ते करत असताना या रात्री ती वैश्या तिकडे आली आणि मग त्यांना त्या म्हणाल्या की मला तुमच्याबरोबर संभोग करायचा, असं त्या म्हणाल्या त्यांना. मग हरिदास म्हणाले त्यांना की ठीक आहे तुम्ही तिथे बसा, मी माझ्या माळा करतोय, मी माझं हरिनाम करतोय, तर तेवढं होऊन जाऊ द्या, मग ते झाल्यावर मी तुमची इच्छा पूर्ण करेन. मग त्या ते हरिनाम करायला लागले. मग असं करत करत असं ते हरिनाम करता करता काय झालं, सकाळ झाली. मग त्या वैश्याने वाटलं की ठीक आहे आज तर काही झालं नाही, ते वापस गेले. मग त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आले दुसऱ्या रात्री आणि पुन्हा मग त्या तसंच म्हणाल्या आणि मग हरिदास पण म्हणाले की माझं नामस्मरण चालू आहे, मी भगवंतांचं नाव घेतोय, तर मला ते जप जो करतोय तुम्हाला पूर्ण करू द्या, त्याच्यानंतर मी तुमची इच्छा पूर्ण करेन. मग हे जे आहे असं 2-3 दिवस चालू राहिलं. पण हे होत असताना काय झालं, ती वैश्या यायची रात्रभर तिथं बसायची आणि ते जे हरिदास ठाकूर जे शुद्ध नाव घ्यायचे ते त्या वैश्याच्या कानावर पडायचं आणि ते ऐकून ऐकून ती वैश्या पूर्णपणे शुद्ध झाली. आणि मग 4-5 दिवसानंतर ते वैश्याने सांगितलं की मला माफ करा, मला अशा अशा व्यक्तीने पाठवलं होतं तुम्हाला तुमचं पतन करण्यासाठी, पण मी आता तुमच्याकडनं एवढं नाम ऐकलं तर माझं हृदय शुद्ध झालं आहे आणि आता तुम्ही मला उपदेश करा आणि मला या भगवंताच्या भक्तीत लावा. आणि त्यानंतर ती जी वैश्या होती ती तिने सगळे तिचे वाईट कामं सोडून दिले, तिची सगळी संपत्ती वाटून दिली चांगल्या लोकांमध्ये आणि ती स्वतः भक्त बनली. तर असं हे उदाहरण आहे. तर आपण बघितलं एक सौभरी ऋषींचं उदाहरण आणि हे जे हरिदासांचं उदाहरण. तर हे कुणाला म्हणजे कमी अधिक लेखाचा उद्देश नाही आहे, तर ही जी कुठली पण पद्धती आहे ती कुठली पद्धती श्रेष्ठ आहे, कुठली चांगली आहे आणि जी आपल्याला खरंच इंद्रिय संयम किंवा इंद्रिय नियंत्रण करू शकते ते सांगण्यासाठी हे मी उदाहरण दिले तुम्ही. तर अशाच प्रकारे जेव्हा अशाच प्रकारे मायादेवींनी पण, साक्षात मायादेवींनी ज्या दुर्गा आहेत त्यांनी पण हरिदासांची अशीच परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत पण हरिदास जे आहे विचलित नाही झाले. तर यमुनाचार्य शेवटी सांगतो, यमुनाचार्य जे एक खूप मोठे संत होऊन गेले, आचार्य होऊन गेले, ते सांगतात की भगवंतांच्या भक्तीत लागल्यामुळे जे भक्त आहेत त्यांना उच्चतर स्तरीचा उच्चतम स्वाद प्राप्त होतो, त्यांना आनंद प्राप्त होतो आणि त्यामुळे जे बाकीचे सगळे भौतिक विषय आहे आणि भौतिक आनंद आहेत त्यांना त्याच्यात मुळीच आनंद प्राप्त होत नाही आणि ते सहज त्या गोष्टींचा त्याग करू शकतात. तर माझे खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे आलात आणि हे भगवद्गीतेचं तुम्ही प्रवचन ऐकलं आणि दर रविवारी हे भगवद्गीतेचं प्रवचन होत असतं, वेगवेगळे वक्ता असतात ते खूप सुंदर सांगतात. या व्यतिरिक्त दररोज आमच्याकडे सकाळी 8 वाजता भागवतमवर चर्चा होत असते, प्रवचन होत असतं, त्या सगळ्यांचा तुम्ही लाभ घ्यावा, इथे यावं आणि आपले सगळे इंद्रिय जे आहेत ते भगवंतांच्या सुंदर मूर्तीकडे बघण्यासाठी, विग्रहाकडे बघण्यासाठी, आणि बाकीचे जे आपले सगळे आपण जे डिस्कस केले की आपले जे कान आहेत, आपली जिव्हा आहे, ते सगळे आपण प्रसाद घेण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, संकीर्तन करण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग करावा, जेणेकरून आपण बाकीच्या भौतिक गोष्टींकडे न वळता आपल्या जीवनाचं जे उद्देश आहे ते आपण प्राप्त करू शकू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.